जिंदगी में कुछ भी काम करने के लिए, कुछ भी काम की शुरुआत करने के लिए शुभ घड़ी का इंतजार किया ही जाता है।
Red FM,
सुपर हिट्स 93.5 रेड एफएम पर महक यहाँ पर लौट कर आ चुकी है। आपकी जिंदगी में ऐसी कौन सी शुभ घड़ी है जिसका आप इंतजार कर रहे हैं? आणि अशीच एक शुभ घड़ी जी आहे ती तुमच्या लाइफ मध्ये घेऊन येणार आहे रेड एफएम या दिवाळीला सुद्धा। त्यासाठी एक सिंपल काम तुम्हाला करायचं आहे, ते म्हणजे दिवाळीचं युनिक असं अनोखं अशा प्रकारचं विश करायचं आहे। आणि माझा नंबर तुमच्याकडे आहे, आय होप सो, नसेल तर आता नोट डाऊन करून घ्या, 9607007935। म्हणजे आता फराळ वगैरे बनवायचा मुहूर्तही लागलाच असेल, तर अजून असा कुठला मुहूर्त, कुठली अशी शुभ घडी जी आहे ज्याचा तुम्ही वाट बघताय कुठल्याही एका गोष्टीची सुरुवात करण्यासाठी?
मुहूर्ताबद्दल सांगायचं म्हणलं तर प्रत्येक दिवस, प्रत्येक क्षण, प्रत्येक घंटा हा मुहूर्तच असतो। पण आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये मुहूर्ताला जास्त प्राधान्य दिलेलं आहे आणि त्याला महत्वही दिलेलं आहे, त्यामुळं मी सुद्धा मुहूर्ताची वाट बघत आहे आतुरतेने।
कुठल्या मुहूर्ताची?
आता एक तर धनत्रयोदशी आहे, त्या दिवशी मला मोबाईल, कपडे जे काही खरेदी करायचं आहे त्याचं मी वाट बघतच आहे। पण इन फ्युचर माझं जे काही आहे ना की लग्न वगैरे, त्याचं सुद्धा मी आताच वाट बघत आहे।
व्हेरी नाईस, तू आतापासूनच वाट बघतोयस त्या गोष्टींची।
म्हणजे मुहूर्त पाहतोय, आता कधी योग येतोय ते तर माहिती नाही ना।
वैसे देखा जाए तो उम्र शादी की हमारी हो रही है यहाँ पर, ऐसा घर वाले कहते हैं, पर मुहूर्त जो है ना यही ढूंढने लग गए हैं अब से ही। पता नहीं इनकी उम्र क्या है, लग तो नहीं रहा कि शादी की उम्र है, पर हाँ बहुत ज्यादा उतावले हो रहे हैं ये शादी करने के लिए। तुमच्या आयुष्यात अशी कुठली शुभघडी आहे, कुठला मुहूर्त आहे जो मुहूर्त तुम्ही वाट बघताय एखाद्या गोष्टीची सुरुवात करण्यासाठी, चांगलं काम करण्यासाठी, सांगा मला। माझा नंबर आहे 9607007935, किंवा मग आरजे महक 935 फॉलो करून सांगू शकता। सुपर हिट्स 93.5 रेड एफएम बजाते रहो।